भाग 21 रिकामी वध स्तंभ। एक पेत्र तीसरा अध्याय 18 वचन, गलती करास पत्र दुसरा अध्याय 20 वचन पर येशु ख्रिस्त क्रूसवर कज मरना। पापी लोकसना पापनी शिक्षा ना व्हावी म्हणी तो लोकसला वाचवण्यासाठी मरण पावना। येशुनी काहीही पाप करणारा वधस्तंभ आपल्याला आठवण करी दी की येशु ख्रिस्तनं आपला पाप स्वतःवर लिहिनात। येशू ख्रिस्त पवित्र असत त्यानं पापवर विजय मिळवना। येशू ख्रिस्त आपला पापणीसाठी बलिदान होईना। जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत व आपला पापणी क्षमा मागत तेव्हा येशू ख्रिस्त आपला पापणी आपल्याला क्षमा करस। येशू ख्रिस्त आपल्याला त्यानं लेखरूप बनावं का तुम्हाला माहिती असं का? येशू ख्रिस्त शिष्य व्हावानी त्यांना अर्थ काय होई या आपण अभ्यास करू।